आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या 110 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार. गुड फ्रायडे निमित्त आज देशभरातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू अॅबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. या टप्प्यात 12 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 88 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. जम्मू काश्मीर वगळता इतरत्र 5 एप्रिलला त्यांची छाननी होईल. जम्मू काश्मीरमध्ये 6 तारखेला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. दुसऱ्या टप्प्यात केरळमधल्या 22, कर्नाटक 14, राजस्थान 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेश 7, आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी 3, तसंच मणिपूर, त्रिपुरा, जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाची काल छाननी झाली. यामध्ये राज्यातील 5 मतदारसंघातल्या 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या म्हणजे 30 मार्च पर्यंत असून या मतदारसंघांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात शिवसेनेनं 8 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. रामटेकमध्ये राजू पारवे यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली असून त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पायाभूत सुविधा प्रकल्प आणि त्यांचं बांधकाम पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारं असायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केला पाहिजे. यामुळे त्यांना नवनव्या आव्हानांचा परिणामकारकरित्या सामना करता येईल असंही राष्ट्रपती म्हणाल्या. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. अरुणाचल प्रदेशाबाबत भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे अनेक वेळा मांडण्यात आली आहे. चीननं कितीही वेळा निरर्थक दावे केले तरी भारताची भूमिका कधीच बदलणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल माध्यमांना सांगितलं. रशियानं सैन्यात भरती करून घेतलेल्या भारतीय नागरिकांची शक्य तितक्या लवकर सुटका करून भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं जयस्वाल यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस म्हणजेच गुड फ्रायडे आहे. इस्टर संडेच्या आधी येणारा शुक्रवार गुड फ्रायडे असतो. यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अन्नाची मूलभूत गरज भागवण्यासाठी इस्रायलनं तातडीनं आणि परिणामकारक पावलं उचलावीत, तसंच अन्नधान्य वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल याबाबत खात्री करावी असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिले आहेत. गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्यानं इथल्या नागरिकांची उपासमारीची समस्या तीव्र होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये आज पहाटे 4.6 रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5:11 जमिनीपासून 110 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कालही अफगाणिस्तानमध्ये 4.2 रिश्टर तीव्रतेचे धक्के जाणवले होते. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्या देशावर लादलेल्या निर्बंधाविरोधात रशियानं आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे. रशिया उत्तर कोरियाकडून युक्रेन विरोधातल्या युद्धासाठी शस्त्रास्त्र खरेदी करत असल्यामुळे त्या देशाची पाठराखण करत आहे असा आरोप पश्चिमी देशांनी केला आहे. दरम्यान सुरक्षा समितीतल्या 15 सदस्य देशांपैकी 13 देशांनी उत्तर कोरियावरील निर्बंधाच्या बाजूनं मत दिल्यामुळे रशियाच्या नकाराधिकारामुळे निर्बंधांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र आताच्या निर्बंधांची मुदत एप्रिल अखेरच संपत आहे आणि रशियाच्या नकाराधिकारामुळे निर्बंधांना काही काळासाठी खीळ बसू शकते. पॅलेस्टाईनमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याला राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी मंजुरी दिली आहे. नव्या सरकारचं नेतृत्व पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा करतील. मुस्तफा यांनी सरकारचा कृती आराखडा आणि प्रस्तावित कामांची यादी राष्ट्राध्यक्षांकडे सादर केली असून त्यालाही मंजुरी मिळाली आहे. सर्वप्रथम गाझा भागातल्या युद्धबंदीला आणि इस्रायली सैन्याच्या संपूर्ण माघारीला सरकारचं प्राधान्य असेल असं पंतप्रधान मुस्तफा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितल्याचं वृत्त वाफा या तिथल्या अधिकृत वृत्तसंस्थेनं दिलं आहे. बेंगळुरूतल्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला काल राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं अटक केली. एनआयएनं कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पकडण्यात आलेल्या या सूत्रधारानं इतर 2 आरोपींना स्फोट घडवण्यात महत्वाची मदत केली होती असं चौकशीत आढळून आलं आहे. उत्तर प्रदेशातील बांदा इथल्या तुरुंगात अटकेत असलेल्या मुख्तार अन्सारीचा काल रात्री बांदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. बांदा तुरुंगातच तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशामध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत दिल्ली न्यायालयानं 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवालांना सुनावण्यात आलेली कोठडीची मुदत काल संपली. त्यावरील सुनावणी दरम्यान विशेष न्यायाधीश कोवेरी बवेजा यांनी हा निर्णय दिला. दरम्यान त्यांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला. मात्र केजरीवालांच्या अटकेविरोधात दाखल याचिकेसंदर्भात न्यायालयानं नोटीस बजावली आहे. माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात तिनं तैवानच्या वाय हुआंग हिच्यावर 21-14, 21-12 अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात तिचा सामना थायलंडच्या सुपनिडा केटथॉंग हिच्याशी होईल. पुरुष दुहेरीत ध्रुव कपिला आणि MR अर्जुन या भारतीय जोडीनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या मायामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू अॅबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनचा मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झॅबेलोस याचा या जोडीचा 6-1, 6-4 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियन जोडीचा सामना अमेरिकेच्या ऑस्टिन क्राजिसेक आणि क्रोएशियाच्या इव्हान दोडिग या दुसऱ्या मानांकित जोडीशी होणार आहे. उपांत्य फेरीतील या विजयामुळे बोपण्णा पुरुष दुहेरीच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पुन्हा मिळवण्यात यशस्वी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या 110 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील, परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार. गुड फ्रायडे निमित्त आज देशभरातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन आणि मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू अॅबडेन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.